कॅमेरा
सेलेब कट्टा आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा होणार आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं फेमस मराठी ऍक्ट्रेस सुरुची अडारकर सोबत, आणि सुरुची आता फोन लाईन वर आहे. हॅलो सुरुची.
हाय,
कशी आहेस?
मी चाललंय बरी आहे. लॉकडाऊन मध्ये आपण सगळेच असे आहोत, तशीच मी सुद्धा.
ऍक्च्युली खरं तर आता 2.5 महिने होत आलेत लॉकडाऊनला. सो तुझं रुटीन कसं बदललंय मला हे विचारायचं
होतं. माझं ऍक्च्युली रुटीनच राहिलेलं नाहीये. मला असं वाटतं आपल्या सगळ्यांसोबत तेच झालं असेल की रुटीन नावाचा हा प्रकारच नाही आता आपल्याला. कारण माझं तरी लिटरली कधी उठणं, कधी झोपणं किंवा खाणं पिणं हे सगळं जसं सगळ्यांचं होत आहे तसंच माझंही होत आहे, ज्याला काही टायमिंग नाहीयेत ऍब्सोल्युटली. पण येस ऑफकोर्स त्याची पॉझिटिव्ह बाजू बघून आपण 3 महिने 2.5 महिने आपण घरी काढलेत, जी आहे की आपण आपल्या फॅमिली सोबत आहोत आणि त्यांना आपण वेळ देऊ शकतोय, किंवा इतका जास्त वेळ त्यांना आपल्यासोबत आणि आपल्याला त्यांच्यासोबत असा पहिल्यांदाच मिळालाय या लॉकडाऊनमुळे. सो येस आय एम ऑल्सो ट्राईंग टू बी पॉझिटिव्ह अँड होपफुल लाईक अदर्स.
सो आज आपल्या गप्पा सुरू आहेत सुरुची अडारकर सोबत, त्या अशाच कंटिन्यू राहणार आहेत. बट आफ्टर सम सुपर हिट ट्रॅक्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो.